श्रावण वद्य 8 सोमवार शके 1777 दिनांक 3 सप्टेंबर 1855 रोजी दिवसा तिसरे प्रहरी रोहिणी नक्षत्रावर मातुलगृही दड्डी येथे श्री दत्तात्रेयाचा अंश गुरुमाऊली श्री पंत महाराज यांनी जन्म घेतला. वयाच्या 20व्या वर्षी श्री बालमुकुंद उर्फ बालावधूत यांची भेट झाली. 1905 साली त्यांनी समाधी घेतली. तिथपासून आज रोजीपर्यंत त्यांचा चिरंतन आशीर्वाद आम्हाला मिळतोय. ही परंपरा आम्हाला पुढे चालवायची आहे म्हणून ही सेवा श्री पंतचरणी रुजू केली. देवा ती गोड मानून घ्या एवढीच प्रार्थना.
गुरु कृपेची पहा नवलाई, गुरु कृपेची पहा नवलाई, अभिमान हरुनी ठेविले पाई, अभिमान हरुनी ठेविले पाई, अभिमान हरुनी ठेविले पाई.
गुरु कृपेची पहा नवलाई, गुरु कृपेची पहा नवलाई, अभिमान
शत्रु अहम ममता घातक शत्रु,
अहम ममता घातक शत्रु, अहम ममता घातक शत्रु,
स्वरूप ज्ञाने निवटिले ठाई, स्वरूप ज्ञाने निवटिले ठाई,
स्वरूप ज्ञाने स्वरूप निवटिले ठाई,
स्वरूप ज्ञाने निवटिले ठाई, अभिमान हरुनी ठेविले पाई, अभिमान हरुनी ठेविले पाई, अभिमान हरुनी ठेविले पाई.
गुरु कृपेची पहा
मरणाची बागुल भीती, जन्म मरणाची बागुल भीती,
जन्म मरणाची बागुल भीती, जन्म मरणाची बागुल भीती,
अमृत स्वरूपी निरसिली ती, अमृत स्वरूपी निरसिली ती,
अमृत स्वरूपे निरसिली ती, अमृत स्वरूपे निरसिली.
सद्गुरु बालावधूत दत्त सद्गुरु
बालावधूत दत्त सद्गुरु बालावधूत दत्त
अभिमान